આજ છે દૈનિક સુભક્તિ પરબોધ 23 સપ્ટેમ્બર. અતિવાઈટ પાપ્યાંસાઠી તારણાચી આશા. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करेन, आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करेन. निर्गम 33:19. ताठमानीच्या या लोकांवर ज्यांनी नुकतीच मूर्तीपूजा केली आणि ज्या देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर काढले त्याची निंदा केली, तोच देव खरोखरच दया करील या आशेची मोशेला गरज होती. मोशेला आवश्यक असलेली आशा आणि खात्री देण्यासाठी देव म्हणाला, ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करेन. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, मी जी निवड करतो ती मनुष्यांच्या दुर्गुणांवर किंवा सद्गुणांवर अवलंबून नसून केवळ माझ्या स्वतंत्र सार्वभौम इच्छेवर अवलंबून आहे. म्हणून कोणीही असे म्हणू शकत नाही की तो मनुष्य इतका वाईट आहे की त्याच्यावर कृपा केली जाऊ शकणार नाही. जर निवड ही मनुष्याच्या दुर्गुणांवर किंवा सद्गुणांवर अवलंबून असती तर देव स्वतंत्र नाही आणि त्याची निवड अटविरहित नाही असा याचा अर्थ होईल. अटविरहित निवडले जाण्याचा सिद्धांत हा सर्वात वाईट पापी लोकांसाठी आशेचा महान सिद्धांत आहे. म्हणजे जेव्हा कृपेसाठी पात्र होण्याचा विचार येतो तेव्हा तुमच्या पार्श्वभूमीचा देवाने केलेल्या तुमच्या निवडीशी काहीही संबंध नाही. हे तर शुभवर्तमानाचेच एक स्वरूप आहे. जर तुमचा नव्याने जन्म झाला नसेल आणि येशू ख्रिस्तावर जो तारणहार विश्वास तो जर तुम्हाला दिला गेलेला नसेल तर तुमचा पूर्व आयुष्यातील अत्याधिक दुष्टपणा किंवा मनाची कठोरता ही तुमच्या जीवनात देवाच्या कृपेत मोठा अडथळा बनत आहे असा विचार करून नैराश्याच्या डोहात बुडू नका. अतिवाईट पापी लोकांवर कृपा करून त्यांच्या तारणात आपल्या कृपेच्या स्वातंत्र्याचा गौरव करणे देवाला आवडते. आपल्या पापापासून वळा, परमेश्वराला हाक मारा. या दैनंदिन भक्तीमध्येही जे तुम्ही वाचत आहात किंवा ऐकत आहात तो तुमच्यावर कृपा करत आहे आणि तुम्ही दयेसाठी त्याच्याकडे यावे असे उत्तेजन तो तुम्हाला देत आहे. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होती, ती किरमिजासारखी तांबडी असली तरी नोकरीसारखी निघतील. यशया 1:18.